श्रीराम श्री समर्थांचा मनोबोध आपण पाहतो आहोत. आज 70वा श्लोक घेतला आहे. सदा राम नामे वदा पूर्ण कामे, कदा बाधिजेना पदा नित्य नेमे. मलालस्य हा सर्व सोडोनि द्यावा, प्रभाते मनी राम चिंतित. श्रीराम श्री समर्थांचा मनोबोध आपण पाहतो आहोत. आज 70वा श्लोक घेतला आहे. सदा राम नामे वदा पूर्ण कामे, कदा बाधिजेना पदा नित्य नेमे. मलालस्य हा सर्व सोडोनि द्यावा, प्रभाते मनी राम चिंतित जावा. काय करायला पाहिजे, काय सोडायला पाहिजे, या श्लोकात सांगितलेलं आहे. सदा नेहमीच, नित्य नेमे, नेहमी नित्य नेमाने रामनामे वदा, रामनाम घ्या, मुखाने घ्या, चित्तात घ्या, पण तो घ्या. पूर्ण कामे, याचे अर्थ दोन तीन तऱ्हेने केले जातात. की आपल्या कामना पूर्ण करणारा जो राम आहे त्याचं नाम घ्या, किंवा आपल्या कामनाच नष्ट करणारा जो राम आहे. नाना प्रकारच्या कामना असतात, अनावश्यक कामना असतात, त्या जर नष्ट करणारा असा जो पूर्ण काम आहे, त्या पूर्ण काम रामाचं नाव नित्य नेमाने सदोदित घेत राहा. दिवस रात्र झोपतानाही, रात्री झोपेत कुशीत ह्या कुशीवरचं त्या कुशीवर वळलं तरी मुखात नाम यावं. उद्या सकाळी काय करायचं ह्याचा विचार येऊ नये, ह्याच्या इतका तो राम, ते नाम आत बाहेर आपलं भरलेलं पाहिजे, कोंदून राहिलं पाहिजे. ते जसं म्हटलंय, जगी पाहता सर्वही कोंदले असे, समर्थानेच म्हटलंय. अबाक्या असं हे दृश्य पाषाण वासे, सगळीकडे राम कोंदून भरलेला आहे, पण हा अभागी जीव असा आहे की त्याला तो दिसतच नाही आहे, त्याला सगळीकडे पाषाणवत वाटत आहे. तसं आपण हा बोध सारखा ठेवला पाहिजे की जसा कुंभ एखादा पाण्यात बुजवावा, या आत बाहेर पाणीच पाणी, तसं आपल्या आत बाहेर देखील राम भरून आहे, सगळीकडे तोच एक आहे असं भाव पाहिजे. असं जर आपण केलं तर कदा बाधिजेना आपदा, असं जर रामाचं स्मरण केलं तर आपदा संकट कधीही बाधत नाही. संकट येतच नाही का? येतात ना, सगळ्या लोकांना जसे येतात तसे संसारी माणसाला, साधकाला देखील संकट येतात. पण रामनामामध्ये अशी शक्ती आहे की त्या संकटांना तोंड देण्याचं सामर्थ्य, धैर्य, धारिष्ट, जिद्द त्याच्यामध्ये येते. आणि कशाच्या आधारावर? तर राम माझ्या पाठीशी आहे ना, तो मला सांभाळणार आहे, तो मला मार्गदर्शन करणार आहे, तोच माझ्याकडून हे संकटाचं निवारण करणार आहे. कारण ह्याचा याचा अर्थ असा नाही आहे की असेल हारील तर देईल खाटल्यावर, ह्या आपला लोळत पडलेला आहे आणि राम सगळं करेल, असं नाही आहे. प्रयत्नवाद आहे आणि त्या प्रयत्नाला रामच्या शक्तीची जोड आहे पाठीमागं, तो विश्वास आहे, निष्ठा आहे. श्रद्धा, विश्वास आणि निष्ठा एकापेक्षा एक ठीक आहे. निष्ठा जी आहे ती कधीही चळत नाही, ती निष्ठा. तशी रामावर माझी निष्ठा आहे, तो माझं अनहित कधी करणार नाही. एखादी वाईट गोष्ट जरी घडली तरी लक्षात असं घ्यावं, ह्यातून काहीतरी माझं हितच साधायचं आहे भगवंताला. भगवंत मला काहीतरी शिकवतो आहे. जसं आपण बघतो की एखादी वेडीवाकडी व्यक्ती आपल्या जीवनात आली तरी देखील लक्षात असं घ्यावं, तिच्या रूपाने भगवंत आपल्याला शिकवतो आहे की असं आपण असू नये, किंवा असं आपण असावं, हे सगळं भगवंत शिकवतो आहे. अशी पूर्ण निष्ठा जर असेल तर मी म्हटलंय तसं, कदा बाधिजेना आपदा, त्याला कुठलंही संकट बाधत नाही. संकटच येत नाही असं कुठेही म्हटलेलं नाही आहे. संकट येतं, जन्ममृत्यू जसं सांगितलं, जरा व्याधी या ज्या गोष्टी सांगितल्या प्रत्येकाच्या आयुष्यात येणार, पण त्याला त्याची तयारी असते. जे काही येणार त्याला तोंड देण्याची त्याची तयारी आहे. आता पुढे त्यांनी असं म्हटलं आहे, मदालस्य हा सर्व सोडोनी द्यावा. मदालस्य, मद आणि आलस्य, मद म्हणजे अहंकार, गर्व, ताठा, एवढंसं काहीतरी असतं. जसं ते म्हटलेलं ना, विंचू एवढंसं त्याच्यात आहे, पण ते नांगी वर करून चालतं आणि सापाजवळ विष असतं तो सरपटत चालतो. तसं ज्याला थोडंसं काही असतं ना, त्याला मोठा अहंकार असतो त्या गोष्टीचा. काय बळ असेल, पैसा असेल, सत्ता असेल, त्या गोष्टीचा अहंकार असतो. पण ह्यांनी त्याने सांगितलेलं आहे की हे जर का करायचं असेल, रामनामावर, रामावर श्रद्धा निष्ठा ठेवायची असेल, तर मद आणि आळस या दोन्ही गोष्टी सोडून द्यावा. समर्थांच्या याच्यावर फार भर आहे. आळस त्यांना अजिबात पसंत नाही, दुश्चित मनुष्य आवडत नाही. सावध, साक्षेपी आणि दक्ष असं त्यांना पाहिजे, सावध पाहिजे. कुठल्याही गोष्टीमध्ये आपण सावधपणाने पाऊल टाकलं पाहिजे. आपल्या कामात आपण दक्ष पाहिजे, साक्षेपी पाहिजे. जे काम हातात घेतलं आहे ते उत्तम तऱ्हेनं पार पाडीन, म्हणजे त्या जीवानी प्रत्येक बाबतीत आपल्या प्रयत्नांची पराकाष्ठा केली पाहिजे आणि त्याच्यासाठी लागणारी शक्ती, सामर्थ्य, बुद्धी हे रामचंद्रांकडे मागितलं पाहिजे. ते द्यायला तयार आहेत. जसं एखादा शिष्य, विद्यार्थी चांगला अभ्यास करतो आहे असं म्हटलं की शिक्षकाचं त्याच्यावर जास्त लक्ष असतं, त्या त्यांना माहिती असतं, हवं असतं की हा तयार व्हावा. तसं एखादा साधक जर त्या तऱ्हेनं जिद्दीनं साधना करत असेल, भक्ती करत असेल, तर भगवंत त्याला सर्व तऱ्हेचं सहाय्य करतो. आलं संकट त्याच्या नशिबाने येणारं असेल, प्रार्थनाच्या गोष्टी आहेत, तरी त्यालाही तोंड देण्याचं धैर्य त्याला देतो. म्हणून साधकाने प्रयत्नपूर्वक मद आणि आलस्य म्हणजे गर्व आणि आळस हा सर्व थोडासा ठेवला आहे, नाही ठेवायचा, सगळा गेला पाहिजे. सर्व सोडूनही द्यावा आणि सोडून दिला की पुन्हा धरायचं नाही. सोडला म्हणजे सोडला, जसं नासला, नासला म्हणजे नासला, तो पुन्हा काही घेता येत नाही वस्तू. तसं या ठिकाणी सोडून द्यायचं आहे. आणि प्रभाते मनी रामचिंतीत जावा हा चरण पुन्हा घेतलेला आहे त्याने. म्हणून हे जर प्रभाते मनी रामचिंतन जर करत असलो, तर या सगळ्या गोष्टी आपल्यामध्ये येतील. आपण प्रयत्न केला पाहिजे आणि त्या तऱ्हेनं जर आपण प्रयत्न करत राहिलो, तर भगवंतांची शक्ती त्या साधकाच्या, त्या भक्ताच्या मागे निश्चित राहीलच राहील. ह्याबद्दलही आपण निश्चित खात्री, विश्वास नुसता नव्हे, निष्ठा ठेवावी. म्हणून गुरुनिष्ठा, ईश्वरनिष्ठा या गोष्टींना परमार्थाच्या क्षेत्रात फार महत्त्व आहे. ते सद्गुरू पाहिजेत, त्याची खात्री पाहिजे, मग त्यांच्यावर निष्ठा ठेवून ते सांगतील त्याप्रमाणे करायचं आहे. त्यामुळे हा जो 70वा श्लोक आहे, ह्याच्यात त्यांनी काय करावं, काय करू नये हेही सांगितलेलं आहे. म्हणून सदा रामनामे वदा पूर्ण कामे, कदा बाधी जेना पदा नित्य नेमे, मदालस्य हा सर्व सोडून द्यावा, प्रभाते मनी राम चिंतीत जावा. जय जय रघुवीर समर्थ.